खुंद का लेखक महादेव मोरे. ओसरत्या पहाटेस चंद्री जागी झाली. दादल्याकडून पळून बापूसाच्या घरी येऊन राहिलेला तिचा आजचा 11वा दिवस. आणि ती अशी इथं आल्यापासूनच लवकर उठत होती. तशी तिला आपसुकच सवय लागली होती. खोपटात विशेष अशी माणसं नव्हतीच, ती तिची माय व बा एवढीच. एकला एक भाऊ होता, तो असायचा मुंबईला गिरणीत कामाला. आणि थोरल्या दोघी बहिणींची तर केव्हाच लग्न झाली होती. चंद्री खोपट्याच्या दारात आली. जांभया देत तारवटलेल्या नजरेने तिनं सारा डोंबारी तळ न्याहाळला. पूर्वी एक एक करून वाढलेली झोपड्यांची दाटी होती, तिथे आता मायंदळी पातलाई झाली होती. उतारावर सात आठ झोपड्या कशा तरी तग धरून आपलं वेगळं विश्व सांभाळीत उभ्या होत्या. पोटासाठी साऱ्यांची पांगापांग झाली होती. आणि तळावर प्यार करणारी काही माणसे या सात आठ झोपड्यांमधून विखुरली होती. त्या चंद्रीचा बाप शिवा हा जरा हात राखून होता. तो दारू गाळायचा. मग रातच्या वेळी वस्तीपासून मैलावर असलेल्या तालुक्याच्या गावातील भक्त मंडळी वस्तीवर येत, रोख वा पतवारीवर उधार सौदा करीत, आणि मिळणारे ते कडक रसायन घशाखाली घालून हेलपाटत रानामाळातून परत जात. या तेजीच्या धंद्यात मिळणारा मनगंड पैसा शिवा राखून आहे अशी वस्तीत वंदता होती. त्याशिवाय त्याच्या अंगावर असं तलम धोतर, झिरझिरीत नेहरू शर्ट, नि हातात नेहमी पेटता पिवळा हत्ती येईल काय. साध्या वेशातील पोलिसांची त्याच्या खोपटात उठबस नि नोटांच्या सुरळ्यांची देवाण होईल काय. आणि हे वस्तीचे विचारी प्रश्न पुष्कळसे बरोबर होतेही. आणि म्हणून शिवा अर्थातच मातब्बर आसामी होता. खाल अंगाच्या ओढ्याकडून शिवा तळाकडे येत होता. ते पाहताच चंद्री आत आली. त्यावेळी तिची आई उठून चुलवानाखाली जाळ घालण्याचा प्रयत्न करीत होती. ते पाहून ती म्हणाली,
आये कशाला उगा तरस घेतीस, आता इसवाटा घ्याय बघ जरा. मी आलोय आता इथं, मस्त घट्ट हाय म्या राबाय, तुवा बस वाईच निवांतवानी.
म्हातारी बाजूस आली. हिनं चुलवाने पेटविलं, त्यात काटक्या सारल्या. चुलवानावरच्या टीनच्या काळपट डब्यात डोकावून पाहिलं, त्यात थोडं पाणी होतं. तेव्हा तिनं कुडाकडची मातीची घागर त्यात उघडी केली आणि हातभर फडक्याच्या धडप्याची चुंबळ करता करता आईस म्हणाली,
आय पाणी आणतो ग खेपभर.
नी बाहेर पडली. तळापासून खाल अंगाला फरला.
सॅम्पल कंप्लीट. रेडी टू कंटिन्यू.